यांच्यातून माती माझी आई आणि आभाळ हे बापू माती माझी आई आणि आभाळ हे बापूस हापूस 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 झटके विजांचे झटके वाऱ्याचे फटके उन्हाचे झटके सरींचे झटके विजांचे झटके वाऱ्याचे फटके उन्हाचे झटके करीन सामना साऱ्यांची ना घेणे ग्रह ताऱ्यांची करीन सामना साऱ्यांची ना घेणे ग्रह ताऱ्यांची गुलवंताची जात लढाऊ झाड नवे फाड तू सन्मानाची झुंज मांडली ना केवळ धुडगू हापूस